आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रकारणू हे संन्यासीले अवगुणु जयावाचा आणि तयाची परी किरीटी ठाऊ जयाची ए दिठी सांडिलिया भुकुटी मोकळिया काजे भूती वस्तू आहे ती रूपो शके विपाये म्हणोनी वासू न पाहे बहुत करुनी ऐसा ही कोणे एके वेळे भीतरले कृपेचे निबळे उघडोनिया डोळे दृष्टी घाली तरी चंद्र बिंबवनी धारा निघता नवती गोचरा परी एक सरे चकोरा निघती दोंदे इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं झालेलं होतं. ज्याला ज्ञान झालेलं आहे असा महापुरुष त्याची लक्षणं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. अमानित्वम अदम्भित्वम अहिंसा शांतीही आर्जवम अशा गुणांनी. त्याच्यातलं अहिंसा हे पद आपलं चाललेलं आहे. जगात जी रूढ अहिंसा म्हणून विचार आहे त्याची ज्ञानेश्वर महाराजांनी यथास्थित उपहासात्मक व्यंगात्मक अशी हेटाळणी केलेली आहे. अहिंसेच्या नावाखाली हिंसाच निर्माण करणारी अहिंसा असं त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आणि वेगळ्या वेगळ्या अशा मतांचा समाचार घेऊन मग त्यांनी अहिंसा म्हणजे काय हे सांगायला सुरुवात केली. ज्याच्या ठिकाणी अहिंसा मुरलेली आहे असा पुरुष चालतो कसा, कारुण्या माझी पाऊले लपवनी चाले असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. मुख्यतः कारुण्याचा जो भाव आहे त्या कारुण्याच्या भावामध्ये आपली पावलं लपवून तो चालतो. आपण जशी आपली पावलं पायताणामध्ये लपवतो आणि चालतो तसं त्याचा चालण्याचा आधार कारुण्य हा असतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आपल्या चालण्याचा आधार काय आहे? आपल्या चालण्याचा आधार कधी कधी तिरस्कार असतो, कधी कधी द्वेष असतो, कधी कधी मत्सर असतो, कधी कधी दंभ असतो, कधी कधी आपल्या चालण्याचा आधार काम असतो, कधी कधी क्रोध असतो, कधी कधी कोणती तरी पिपासा इच्छा वासना हा आपल्या चालण्याचा आधार असतो. या पुरुषाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी कारुण्या माझी पाऊले लपवनी चाले असं म्हटलेलं आहे. एकतर तो चालतच नाही, पण तो जर चालेल तर तो अशा तऱ्हेने चालेल की कुणालाही दुःख होऊ नये, सर्वांचे अत्यंत प्रेमळ असे भाव सांभाळले जावेत अशा बेताने तो चालेल असं ज्ञानेश्वर महाराज त्याचं चालण्याचं वर्णन करतात. तो जर बोलेल, प्रथम तो बोलणारच नाही, अशा करता बोलणार नाही की हे बोलणं कोणाला खुपेल की काय, कारण कोणतंही बोलणं झालं तरी कोणाला तरी खुपण्याची कदाचित शक्यता असते, म्हणून तो बोलणारच नाही. पण जर बोलेल तर नाद ब्रह्म मुसे आले, जणू नाद ब्रह्मच मूर्तिमंत मुशीमध्ये ओतावं अशा प्रकारे तो बोलतो. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, तो बोलत असताना जणू अमृताचे कल्लोळ आपल्या कानावर येत आहेत, लाटा आपल्या कानावर येत आहेत असं वाटावं, त्या लाटांचा आवाज कानावर येतो आहे असं वाटावं. तुम्ही कधी लाटांचा आवाज जर ऐकला असेल मानव निर्मित आवाज नसतो, सहज निर्माण झालेला असा आवाज असतो. एखाद्या निर्झराच्या काठावर जर आपण जाऊन बसलो तर होणारा आवाज किती गोड असतो, त्याचा किती गोडवा असतो. एखाद्या नदीच्या काठी जर जाऊन बसलो आणि थोडं खळाळतं असं पाणी असेल तर कसा आवाज असतो, तो आवाज कानांना अगदी गोड असा लागतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अमृताचे कल्लोळ, पाण्याचे कल्लोळ नव्हे, पाण्याचा जो कल्लोळ असतो तो देखील गोड लागतो, अत्यंत गोड असा लागतो. मी ध्याराला जाऊन बसत असे, आमच्या तिथे एक कॅनॉल होता, त्या कॅनॉलला मोरीच्या ठिकाणी तो थोडासा असा निमुळता होतो आणि तिथून वाहणारं पाणी मोठं खळखळ करत असं वाहतं, एरवी तो शांत वाहत असतो. त्या खळाळणाऱ्या आवाजाच्या मध्ये जर आपण जाऊन बसलो तर खरंच मनाचा विलक्षण लय असा होतो. आम्ही पावसला गेलो होतो आणि पावसपासून पूर्णगड म्हणून थोडं वरच्या बाजूला एक गाव आहे आणि त्या पूर्ण गडाच्या तिथं पूल ओलांडून पलीकडं एक समुद्र किनारा आहे. डिसेंबरचे दिवस होते तरी देखील आकाशात थोडेसे ढग होते, तेव्हा सूर्य मधूनच असायचा मधूनच नसायचा, ढगाड गेलेला असायचा अशी परिस्थिती होती आणि हवेत तसा एक प्रकारे गारवा होता. आम्ही गेलो तो दुपारी 4 दरम्यान, तरी देखील उन्हाचा तडाखा मुळीच नव्हता, मुळातच हिवाळ्याचे दिवस होते. आणि तिथं एका बाजूला ज्या ठिकाणी तो समुद्र किनारा बीच संपतो आणि एक अशी खडकाळ रांग सुरू होते, तिथं समुद्र येऊन लाटा आपटत होत्या, उंच उसळत होत्या. तिथं जाऊन बसावं, तिथं जाऊन पाहावं असं आम्हाला वाटलं. मी, पंकज दादा, प्रकाश कुलकर्णी असे आम्ही तिघं होतो. आम्ही तिथं त्या खडकावर गेलो तर खरंच फार सुंदर असं वातावरण होतं आणि तिथं बसायला देखील सपाट अशी जागा होती. तिथं आम्ही ध्यानाला बसलो. एक तास त्या समुद्राच्या लाटांचा आवाज आणि मोठं आल्हाददायक असं वातावरण, खरोखरच मन इतकं निस्तरंग झालं म्हणजे मनात विचार येत नाहीये असाच एखादा विचार आला तर आला, आणि असा विचार आला तरी मन विचार करू शकत नाही, इतकं निस्तब्ध होऊन गेलेलं, शांत होऊन गेलेलं। आम्ही जेव्हा एक तासाने उठलो तेव्हा अतिशय समाधानी होऊन उठलो, त्याच्यामध्ये फक्त एकच आवाज ऐकू येत होता, तो म्हणजे मधून अधून जेव्हा मनाचा लय अगदी झालेला नसेल अशा वेळेला लाटांचा आवाज, एरवी तो लाटांचा आवाज देखील बुडून जायचा, नाहीसा होऊन जायचा। स्वरूपाच्या भानामध्ये सर्वच नाहीस होऊन जायचं, आणि मधूनच जर आवाज आला तर जर जगताचं भान निर्माण झालं तर एवढीच गोष्ट आठवत होती, लक्षात येत होती की बाहेर समुद्र आहे आणि त्याचा आवाज येतो आहे। एखाद्या टिटवीचं ओरडणं फक्त मधून अधून ऐकू येत असे आणि तो समुद्राचा आवाज, ते सर्वच दृश्य अनुभवणं, त्या वातावरणाचा अनुभव घेणं हे इतकं विलक्षण होतं की त्याच्यानंतर कितीतरी वेळ, म्हणजे जवळपास तास दोन तास मनातून हा विलक्षण अनुभव काही केल्या जात नव्हता। अगदी रात्री अंथरुणावर झोपल्यावर देखील तो आवाज ऐकू यायला लागला, आणि त्या आवाजाच्या ऐकण्याबरोबर पुन्हा मनाचा लय होतो आहे की काय, पडल्या पडल्या असं वाटायला लागलं, थोडा वेळ ध्यान लागलं। जर समुद्राचा कल्लोळ, लाटांचा कल्लोळ जर एवढा आनंद निर्माण करू शकतो तर मग अमृताचा कल्लोळ किती आनंद निर्माण करेल। ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी पुरुषाच्या बोलण्याला त्याची उपमा देत आहेत, आणि तसंच बोलण्यातले जे अवगुण आहेत ते अवगुण देखील कसे टाळून तो बोलतो हे देखील सांगताहेत। विरोधू वादू बळू प्रणिताप ढाळू उपहासू छळू वर्मस्पर्शू आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यसिले अवगुणू जया वाचा। काही काही लोकांचं बोलणं सतत दुःखी असतं। मी एका घरी गेलेलो होतो तर तिथं त्या भगिनी इतक्या दुःखी स्वरात बोलत होत्या, चांगल्या आठवणी देखील दुःखाने काढत होत्या, वाईट आठवणी देखील दुःखाने काढत होत्या। दुःख हे त्यांच्या जीवनाचं सूत्र बनून गेलेलं होतं। माझे वडील किती थोर समाज सुधारक होते, त्या काळी देखील त्यांनी समाजाकरता किती केलं हे देखील त्या दुःखपूर्ण शब्दात सांगत होत्या। माझी आई किती सुग्रण होती हे देखील त्या दुःखपूर्ण शब्दात सांगत होत्या, कारण आता ते दोघेही नव्हते, त्याच्यात कोणताही आनंद नव्हता, त्याच्यात कोणताही रस नव्हता, आणि आता मी एकटी आहे आणि सगळी मंडळी येऊन माझी कशी काळजी घेतात हेही त्या दुःखी स्वरात सांगत होत्या, त्याच्यात कोणताही आनंद नव्हता त्यांच्या ठिकाणी। तर काही काही मंडळी क्रोधाच्या आविर्भावात सतत बोलत असतात, सतत ते बोलताना एखादी बाजू मांडतात, आपल्या बाजूनी बोलत असतील तरी देखील आपल्याला असं वाटतं की ते आपल्या उलट बोलतायत की काय, ते इतके आवेशाने बोलत असतात, इतके उलट सुलट बोलत असतात की आपल्याला समजेन असं होतं की यांना म्हणायचं काय आहे। तर काही काही मंडळी खरंच सतत निंदा व्यंजक बोलत असतात, सतत टिंगल टवाळी। माझ्या माहितीत असं एक घर होतं की त्या घरावरून कोणी गेलं, वाड्यात बिराड होतं, कोणीही गेलं तरी आत हसण्याचा आवाज येत असे, कोणीही गेलं तरी काहीही झालं तरी आत सगळे मिळून हसत असत, हसण्याचा आवाज यायचा, सतत टिंगल, सतत चेष्टा, सतत मस्करी, हे त्या घराचं सूत्र होऊन बसलेलं होतं। तर कोणाकोणाच्या बोलण्याचा रोग सतत मत्सराकडे असतो, सातत्याने मत्सर, कोणाकोणाच्या बोलण्याचा रोग सातत्याने संशयाकडे असतो। कोणाकोणाच्या बोलण्याला तर मंडळी इतकी घाबरलेली असतात की मी एक व्यंगचित्र पाहिलं टीव्हीवर, काही प्राण्यांचा असा एखादा कार्यक्रम दाखवत होते आणि वाघ गुर्र असं वाघाचा आवाज दाखवलेला होता आणि त्या भगिनी कौचावर बसून टीव्ही पाहत होत्या आणि जिना उतरून त्यांचे यजमान येऊन त्या खोलीत डोकावत आहेत आणि म्हणतात की मला बोलवलं का असं विचारत आहेत। सातत्याने गुरगुर करणं हेच कोणाकोणाचा स्वभाव होऊन गेलेला असतो। अशा रीतीने आटू, वेगू, विंदाणू, आशा, शंका, प्रतारणू हे संन्यासिले अवगुणू जिया वाचा, हे अवगुण ज्या वाचेनी टाकून दिलेले आहेत। कोणाकोणाच्या बोलण्यामध्ये सतत संशय असतो। सर्व बाबतीत संशय असतो, संशय हे त्यांच्या बोलण्याचं सूत्र असतं। अशा रीतीने जे अवगुण आहेत बोलण्याचे ते तर वाणीने टाकलेले असतात आणि वाणी मधुर झालेली असते, साच आणि मवाळ सत्य, आणि ते सत्य देखील मवाळ शब्दात सांगितलेलं असं सत्य, मितले आणि रसाळ, नेमकं बोललेलं आणि रसाळता ज्यामध्ये आहे असं असं बोलण्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं। आणि तयाची परिकिरीटी थाऊ ज्यायाची दिठी, ज्याची दृष्टी अत्यंत स्थिर असते, सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया, आणि भ्रुकुटी भुवया या मोकळ्या असतात, संशयांनी वर गेलेल्या नसतात, आक्रसलेल्या नसतात, त्याच्यावर सतत आश्चर्य, सतत विषाद असा कोणता तरी एखादा भाव, संताप भुवयांमधून देखील व्यक्त होत असतो, भुवया देखील त्याप्रमाणे वक्र होत असतात। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया, कपाळावर आठ्या नसतात आणि भुवया मोकळ्या असतात, दृष्टी अत्यंत स्थिर अशी असते। का? जे भूती वस्तू आहे ती रूपो शके विपाये म्हणून वासू न पाहे बहुत करुणी। भूतमात्रांच्या ठिकाणी परमात्माच आहे। का? जे भूती वस्तू आहे, भूतमात्र या नावाचा पदार्थ नाही तर परमात्माच आहे। अशा दृढ श्रद्धेनी, दृढ विश्वासानी, दृढ ज्ञानानी ते सर्व भूतमात्रांकडे पाहत असतात। हा देखील पाहण्याचा अभ्यास सुरुवातीला करायला पाहिजे। मग हा अभ्यास सरावाचा जसा होईल तसा बोध देखील टिकेल। आपले जे अनुग्रहाचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये पश्यामी ते रूपम जनांतरस्थम, तेच रूप, जे रूप मी ध्यानामध्ये पाहिलं ते सर्वांच्या अंतर्यामी मी पाहतो असे शब्द आहेत। असं पाहण्याची दृष्टी आपल्या ठिकाणी विकसित करणं ही एक साधना म्हणून सांगितलेली आहे। ही साधना ज्याची परिपूर्ण झालेली आहे। का? जे भूती वस्तू आहे ती रूपो शके विपाये म्हणून वासू न पाहे बहुत करुणी, म्हणून आपल्या दृष्टीने, आपल्या नजरेनी त्या परमात्म्याच्या ठिकाणी कुठं क्लेश नको निर्माण व्हायला, आपली नजर कुठं टोचायला नको, म्हणून वासू न पाहे बहुत करुणी, म्हणून बहुतेक वेळेला तो पाहतच नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात।
त्यांच्या निरूपणाचं हे सूत्र आहे. तो चालतच नाही, चालला तर असा चालतो, तो पाहतच नाही, पाहिलं तर असं पाहतो, तो बोलतच नाही, बोलला तर असं बोलतो, अशा प्रकारे ते निरूपण करतात. ऐसाही कोणे एके वेळे भीतरले कृपेचे नि बळे, उघडोनिया डोळे दृष्टी घाली, तरी चंद्र बिंबवनी धारा निघता नभती गोचरा, परी एकसरे चकोरा निघती दोंडे. चंद्रबिंबातून ज्या अमृताच्या धारा बरसतात त्या इतर लोकांना कळत नाहीत, पण चकोर पक्षी मात्र आनंदाने उड्या मारायला लागतात. चकोर पक्षी मात्र त्या अमृतधारांवर पोचतात. तैसे प्राणी यांचे होये, रामायणामध्ये असं वर्णन आहे की युद्ध झाल्यानंतर, दिवस संपल्यानंतर रामचंद्र सर्व सेनेमध्ये फिरत असत. त्यांच्याकडं अत्यंत स्थिर, शांत, कृपेच्या, स्नेहाच्या अशा दृष्टीने पाहत असत, त्यांच्या डोळ्यात पाहत असत, त्यांना धीर देत असत. सर्व युद्धाचे श्रम सैनिक वानरगण विसरून जात असत, त्यांना खूप समाधान होत असे, असं वर्णन केलेलं आहे. तरी चंद्र बिंबवनी धारा निघता नभती गोचरा, परी एकसरे चकोरा निघती दोंदे, तैसे प्राणी यांसी होये, तसं समाधान प्राण्यांना प्राप्त होतं. जे फक्त चकोराला चंद्रबिंबातून होणारा वर्षाव समजतो, तर यांची दृष्टी सर्व प्राण्यांना समजते. तैसे प्राणीयांसी होये, जरी तो काही वासूप आहे, तया अवलोकनाची सोये कुर्मी ही नेणे. त्यांचं जे प्रेम आहे, त्यांचं जे पोसण्याचं सामर्थ्य आहे, कासवी देखील अशा प्रकारचं सामर्थ्य राखून राहत नाही, असा एक कवी संकेत आहे, कवी कल्पना आहे, साहित्यात दिली जाणारी कल्पना आहे की कासवी आपल्या पिलांना नजरेतून दूध पाजते, आपल्या स्नेहानीच केवळ आपल्या पिलांचं ती पोषण करते. साहित्यात दिला जाणारा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी वेळोवेळी वापरलेला आहे. कालच आपण ऐकलं, पंकजदादांनी सांगितलं की कोण एक म्हणाल की ज्ञानेश्वर महाराजांना ही बायोलॉजिकल फॅक्ट माहीत नव्हती की कासवी देखील आपल्या पिलांना दूध पाजते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की आपल्या दृष्टीने ती आपल्या पिलांना पाजते. त्यांना ही गोष्ट माहीत नाही की ज्ञानेश्वर महाराजांनी काय संदर्भाने लिहिलेलं आहे, कशाकरता लिहिलेलं आहे. तैसे प्राणीयांसी होये, जरी तो कही वासूप आहे, तया अवलोकनाची सोये कुर्मी ही नेणे. कासवी देखील जितक्या प्रेमाने पाहणार नाही, तितक्या प्रेमाने हे पाहतील. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. त्यांची दृष्टी ज्याच्यावर जाते, ते आनंद साम्राज्याचे चक्रवर्ती होऊन जातात. किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतासी, करही देखसी तैसे चिते. याप्रमाणे त्यांची दृष्टी सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी बरसत असते. दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, सर्वांवर समान अशा पद्धतीने. तरी होऊन या कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ, तैसे जयाचे हात निर्व्यापार. आता त्यांच्या हातांचं, म्हणजे त्यांच्या हातांनी केलेल्या कर्मांचं, कृतीचं असं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करताहेत. सुरुवातीला ते असं म्हणतात की त्यांचे हात निर्व्यापारच असतात, ते हातांनी काहीही करत नाहीत. कशाकरता काही करत नाहीत, तरी होऊन या कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ. सर्व मनोरथ पूर्ण झाल्यामुळं, तृप्त झाल्यामुळं, कृतार्थता भरून राहिल्यामुळं अमुक एक गोष्ट करावी असं स्फुरण, स्फूर्ती, प्रेरणाच त्यांच्या ठिकाणी नसते. कारण कोणतीही गोष्ट करण्यासाठी काहीतरी प्रेरणा पाहिजे, काहीतरी मिळवण्यासाठी काही करणं आलं. यांना काहीच मिळवायचं नसल्यामुळं, तशा प्रकारची कोणतीही प्रेरणा नसल्यामुळं त्यांचे हात निर्व्यापार असतात. तरी होऊन या कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ, तैसे जयाचे हात निर्व्यापार. कोणतीही फलाशा नसल्यामुळं, कोणतीही इच्छा नसल्यामुळं कर्माचं कोणतंही फळ मिळावं असा खास संकल्प नसल्यामुळं, शिवाय जे मिळालेलं आहे ते पूर्ण आहे असा बोध भाव असल्यामुळं त्यांचे हात बहुतेक करून निर्व्यापार असतात. ते काहीही करत नाहीत. अक्षमे आणि संन्यासिले का निरिंधन आणि विझाले, मुकेनी घेतले मौन जैसे, तयापरी काही जया करत करा करणे नाही, जे अकर्तयाच्या ठाई बैसो येती. आपण परिपूर्ण झाल्यामुळं, परिपूर्णतेच्या भावानी स्पर्श केलेला असल्यामुळं काहीही करण्याची जी क्षमता असते ती क्षमता कोणत्या तरी प्रेरणेमुळे प्राप्त होते. ही प्रेरणाच नसल्यामुळं, मूळ अकर्त्याची प्रेरणा असल्यामुळं हात देखील अक्षम असतात. आज मनोव्यापार, मनोधर्म काहीही करायला तयार नसल्यामुळं हात देखील त्या क्षमतेचे नसतात, काही करण्याच्या क्षमतेचे हात नसतात. अक्षमे आणि संन्यासिले, आणि तरीही जे काही समोर येईल त्या कर्मांचा त्यांनी त्याग केलेला असतो. अक्षमे आणि संन्यासिले का निरिंधन आणि विझाले, आधीच पेटू न शकणार असं, ज्याच्यामध्ये इंधनच नाहीये तर ते पेटणार काय असा पदार्थ, आणि विझाले, विझालेला आहे, अग्नीतूनही बाहेर आलेला आहे. मुकेनी घेतले मौन जैसे, किंवा आधीच मुका आहे त्याला बोलता येत नाही आणि वर तो मौन सांभाळतो आहे, अशा प्रकारची स्थिती. तयापरी काही जया करा करणे नाही, ज्यांच्या हाताला कोणतंही कर्तव्य म्हणून राहिलेलं नाही, जे अकर्तयाच्या ठाई बैसो येती. सिद्ध पुरुषाला स्वस्थ म्हणजे स्वस्मिन स्थितः इति स्वस्थः, अशा प्रकारे स्वस्थ राहण्यासाठी म्हणून जे स्वभावतःच मदत करतात असे त्याचे कर असतात, हात असतात. आसुडैल वारा नख लागेल अंबरा, या बुद्धी करा चळो नेदी. ज्ञानेश्वर महाराज अगदी टोकाचं वर्णन करतात. हात जर हल्ला तर वाऱ्याला धक्का लागेल कुठं, म्हणून हात हलवत नाही. नख लागेल अंबरा, आपली नखी आकाशाला लागेल कुठं, ती लागू नये. या बुद्धी करा चळो नेदी, या बुद्धीनी, या इच्छेनी जो हातांची हालचालच करत नाही, तेथ अंगावरिली उडवावी माशी वगैरे, तेथ अंगावरिली उडवावी दास चिलट माशी. असं तो काही करत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. खूप टोकाचं अहिंसेचं वर्णन केलंय. का डोळा रिजते झाडावी, डोळ्यात डोळ्यात काही जात असताना, आपण गाडी चालवत असताना डोळ्यात काही पटकन जातं, एखादा तिखट असा कीटक जातो, चिलट जातं. एवढंच काय, पशुपक्षा दावावी त्रासमुद्रा. पशुपक्ष्यांना त्रासमुद्रा देखील तो दाखवत नाही. या केवतिया गोठी. आणि एवढीच गोष्ट काय म्हणून, नावडे, दंडू, काठी, दंड काठी देखील त्याला आवडत नाही. कपडे कसा वाळत घालतो कोण जाणे. निदान कपडे तरी वाळत घालायला काठी पाहिजे. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की नावडे, दंडू, काठी. मग शस्त्राचे किरीटी बोलणे के, मग शस्त्रासंबंधी काय बोलणं. लीला कमळे खेळणे का पुष्पमाळा झेलणे, न तरी म्हणे गोफणे ऐसे होईल. सहज हातामध्ये फुलं खेळवेल किंवा फुलांच्या माळा असतील तर त्या माळा हातात वागवेल, झेलेल, हे देखील तो करत नाही. का करत नाही? म्हणे गोफणे ऐसे होईल, ते फिरवल्यामुळं आजूबाजूच्या जीवांना त्रास होईल. तसंच त्या फुलांमध्ये देखील जे जीव असतात त्या जीवांना त्रास होईल म्हणून असं तो काहीही करत नाही. हालवतील रोमावळी या लागी अंग न पुरवाळी. आपल्या अंगावरची लव असते, केस असतात, तर ते कुठं विस्कटू नयेत, हलतील. त्यांच्या मुळाशी जर कोणी जीव असतील, सानुले, तर त्यांना त्रास होईल म्हणून या लागी अंग न पुरवाळी. नखांची गुंडाळी बोटांवरी. म्हणून ज्ञानेश्वरीच्या या भागावर कोणी कोणी अशक्य म्हणून टीका केलेली आहे. अशक्य आहे असं कोणी कोणी म्हटलेलं आहे. पण ऐकून तर आपण ठेवू की अहिंसा कशी असते. अशक्य अशा करता की आपल्याला खरंच याच्यातलं काही शक्य नाही. आपण काही बोटावर नखाची गुंडाळी ठेवू की चिलट इथं बसत आहे, इथं डोळ्यापाशी जो द्रव असतो तो त्याला आवडतो, ते पाणी पिण्यासाठी तो ते बसतं, म्हणून त्याला काय आपण बसू देऊ, आपण हलवू त्याला. आपल्या दृष्टीने खरंच हे अशक्य आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन ऐकू तरी अशी अहिंसा नसेल असं तर नको म्हणायला. पण कोणाकोणाची मजल अशी असते की अतिरिक्त वर्णन आहे, कवी कल्पना आहे, हे शक्यच नाही. या बुद्धीनी तर नको ऐकायला. हालवतील रोमावळी या लागी अंग न पुरवाळी, नखांची गुंडाळी बोटांवरी, तव करणे याचाची अभावो, परी ऐसाही पडे प्रस्तावो. पण जर तसाच प्रस्ताव आला, तसाच जर प्रसंग आला काही करायचं असा, तरी हाता हाच सरावो जे जोडी जती. तर त्यांच्या हातांना एकच सराव असतो, तो म्हणजे ते जोडले जातात. जो समोर मनुष्य येईल त्याला नमस्कारासाठी ते जोडले जातात. आधीचं वर्णन सोडून द्या. ते अशक्य वाटत असेल आपल्या परीने तर सोडून द्या, पण जोडणं तर शक्य आहे. स्वामीजींच्या खोलीमध्ये आपण जायचो, ते पडलेले असायचे, तर इतक्या प्रेमाने हात हलवून जवळ बोलवायचे आपल्याला. आलेल्या व्यक्तीला अत्यंत प्रेमाने कुरवाळायचे, छातीशी धरायचे, त्याच्यातलं प्रेम, त्याच्यातला आवेग सर्वांना समजायचा. स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये जर कोणी गेला तर कोण भेटायला आलेला असेल हे त्यांना आधी माहीत असायचं, कारण त्यांना कल्पना असायची, त्यांनीच बोलवणं पाठवलेलं असायचं त्या व्यक्तीकरता. म्हणून ती व्यक्ती आत येत असताना स्वरूपानंदांचं दर्शन हात जोडलेलं असं त्या व्यक्तीला होत असे. साधक नंतर हात जोडत असे, नंतर त्यांच्या जवळ जाऊन पलंगावर डोकं ठेवत असे, पण स्वरूपानंदांचे हात प्रथम जोडले जात गेलेले असं लोकांनी पाहिलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तव करणे याचाची अभावो, परी ऐसाही पडे प्रस्तावो, तरी हाता हाची सरावो जे जोडी जती. हातांना हा सरावच लागलेला आहे की हात जोडले जातात आणि जर जोडले गेले नाहीत तर मग आशीर्वादासाठी उचलले जातात का नाभिकारा उचलिजे भिऊ नकोस माझे आशीर्वाद आहेत अशा कारणाकरता म्हणून हात उचलला जातो. अशा प्रकारे एकतर जोडला तरी जातो किंवा उचलला तरी जातो का नाभिकारा उचलिजे हातू पडिलिया देईजे. आणि जर जोडला गेला नाही आशीर्वादासाठी उचलला गेला नाही तर मग ते हात काय करतील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हातू पडिलिया देईजे. जो पडत असेल त्याला सावरण्यासाठी हात देणं हा त्या हातांना सराव असतो. किती प्रकारांनी लोक पडतात त्या सर्व प्रकारांनी ते सावरण्याचा प्रयत्न करतात. अवगुणांच्या बाबत कोणी पडत असेल तर ते सावरतात आपुलेनी गुणे पराव्याचे उणे हेडूनी पाहणे तयाकडे. आपल्या गुणांनी दुसऱ्याच्या ठिकाणी जे उणं असेल ते उणं बाजूला सारून ते त्याच्याकडे पाहतात. सर्व प्रकारे ते सावरतात सर्व प्रकारे सावरण्यासाठी ते प्रयत्न करतात हात देतात. ते मन सावरण्यासाठी हात देतात ते बुद्धी ठीकठाक राहण्यासाठी हात देतात. ते तुम्ही जीवनाच्या मार्गावरून चालत असताना न घसरण्यासाठी म्हणून हात देतात. जर तुम्ही घसरलेले असाल तरी देखील तेच तुम्हाला जवळ करतात. बाकीचा सगळा समुदाय तुम्हाला दूर करेल. प्रत्यक्ष आई वडील एक वेळ तुम्हाला दूर करतील पण ते मात्र तुम्हाला जवळ केल्याखेरीज राहणार नाहीत. ते तुम्हाला हात दिल्याखेरीज राहणार नाहीत. पडलेल्याला हात देणं त्याला उचलणं हा त्यांचा हाताचा सराव आहे स्वभाव आहे असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. का नाभिकारा उचलिजे हातू पडिलिया देईजे ना तरी आरता ते स्पर्शिजे आळू माळू. जो दुःखी आहे त्या दुःखीताला आळू माळू हळुवार स्पर्शानी स्पर्श करण्यासाठी म्हणून हात वापरतात. अनेक प्रकारची दुःख असतात. कधी कधी त्या दुःखांना दूर करण्यासाठी शब्द देखील समर्थ नसतात. अशा वेळेला स्पर्शच काम करतो. ते स्पर्श करतात त्यांच्या स्पर्शात कामना नसते तरी ते स्पर्श करतात. त्यांच्या स्पर्शामध्ये प्रेम भरून राहिलेलं असतं. आर्ताचं आर्तभय हरण करण्यासाठी म्हणून नाहीसं करण्यासाठी म्हणून बहुतेक वेळेला ते स्पर्श करतात. सर्व प्रकारचं आर्त सर्व प्रकारची दुःख आपल्या स्पर्शाने आपण दूर करू अशी त्यांना तळमळ असते. त्या तळमळीपोटी ते स्पर्श करतात. का नाभिकारा उचलिजे हातू पडिलिया देईजे ना तरी आरता ते स्पर्शिजे आळू माळू. जो मुमुक्षू आहे साधक आहे साधनेकरता म्हणून तळमळणारा आहे त्याला ते स्पर्श करतात. जो संसारी आहे संसार दुःखाने दुखवलेला आहे तळमळतो आहे त्याला देखील ते स्पर्श करतात. ज्याच्या ठिकाणी वासना आहेत विकार आहेत ते विकार शमवण्यासाठी देखील ते कदाचित स्पर्श करतील. पण त्यांनी केलेला जो स्पर्श असतो त्या स्पर्शामागं कामना नसते. त्या स्पर्शामध्ये आपण उद्धार करणार आहोत असा विशेष अहंकार देखील नसतो. या सर्वात खेरीज ते स्पर्श करत असतात. आर्त भय हरण करणं एवढा एकच उद्देश त्यांच्या स्पर्शामध्ये असतो. त्यांचा स्पर्श अत्यंत हळुवार असतो तो व्हावा असं वाटत असत. साधकाला तर त्याचा स्पर्श हा आधार असतो. का नाभिकारा उचलिजे हातू पडिलिया देईजे ना तरी आरता ते स्पर्शिजे आळू माळू. आणि त्यांचा जो स्पर्श असतो तो स्पर्श मुमुक्षू साधक सिद्ध या सर्वांना उपयोगी पडतो. हेही उपरोधे करणे तरी आर्त भय हरणे नेणती चंद्र किरणे जिव्हाळातो। आणि अशा प्रकारचा स्पर्श करणं, अनेक अंगांनी स्पर्श करणं की ज्याची पातळी देखील कळणं शक्य नाही, सामान्यपणाने सामान्य लोकांना अशा प्रकारचा सर्व स्पर्श ते कशा करता करतात? ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, हेही उपरोधे करणे, नाईलाजानी ते असा स्पर्श करतात, कारण त्यांना दुःख पाहवत नाही म्हणून ते स्पर्श करतात, सर्व प्रकारे स्पर्श करतात। तरी आर्त भय हरणे, हा स्पर्श आर्त भय हरण करण्यासाठी म्हणून ते करतात, दुःख दूर करण्यासाठी म्हणून करतात। नेणती चंद्र किरणे जिव्हाळा, तो त्या ठिकाणी जो जिव्हाळा ओलावा असतो तो ओलावा चंद्र किरण देखील जाणत नाहीत, की जी अत्यंत मृदू म्हणून प्रसिद्ध आहेत, जी अत्यंत आल्हाददायक म्हणून प्रसिद्ध आहेत। कवी देखील अत्यंत मृदू मनाचे देखील ज्यामुळं हेलावले जातात, अशी चंद्र किरण देखील अशा प्रकारचा स्पर्श जाणू शकत नाहीत असा स्पर्श ते करतात। पावो नितो स्पर्शू मलया निळू खरपूसू, तो स्पर्श ज्याला होतो त्याला मलयगिरीवरून आलेला सुगंधी वारा, मलयगिरीवर चंदनाचे वृक्ष आहेत, त्या चंदनाच्या वृक्षांवरून वाहत येणारा वारा देखील कठीण खरपूस वाटेल। पावोनी तो स्पर्शू मलया निळू खरपूसू, येणे माने पशु कुरवाळणे। आणि मनुष्य पाहत नाही, प्राणी पाहत नाही, पक्षी पाहत नाही, सर्वांना प्रेमानी निरभिमानपणाने निष्कामतेनी निरहंकारतेनी स्पर्श करणं तो जाणतो। पावोनी तो स्पर्शू मळया निळू खरपूसू, येणे माने पशु कुरवाळणे। जे सदा रिते मोकळे, जैशी चंदनांगे निसळे, न फळताही निर्फळे होती चिना। जे हात वस्तुतः सदा सदैव रिते मोकळे रिकामे कर्तव्यरहित असे असतात, वस्तुतः जैशी चंदनांगे निसळे, जसं चंदनाचं अंग, ते जसं शीतल असतं सुगंधित असतं, न फळताही निर्फळे होती चिना। चंदनाला फळ येत नाही, पण चंदनांग जसं निर्फळ नसतं, त्याच्यापासून शीतलता मिळत असते, त्याच्यापासून सुगंध येत असतो, सुगंध मिळत असतो, तसे बहुतेक करून निर्व्यापार असणारे असे त्याचे हात जेव्हा व्यापार करतात तेव्हा त्या व्यापारातून देखील कोणतीही फलाशा नसते, फलाशा विरहित असा व्यापार त्याचे हात करू जाणतात। आता असो हे वाग्जाळ जाणे ते करतळ, सज्जनांचे शील स्वभाव जैसे, सज्जनांचं शील आणि स्वभाव दोन्ही पवित्रच जसं असतं। आता असो हे वाग्जाळ जाणे ते करतळ, तसे त्याचे करतळ असतात। आता मन तयाचे सांगो म्हणो जरी साचे, तरी सांगितले कोणाचे विलास हे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता त्याच्या मनाचं जर वर्णन करायचं झालं तर इतका वेळ मी कोणाचं वर्णन करतो आहे,